इट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये इंसानियत माणूसकी माणसाचा प्रथम धर्म म्हणजे माणूसकी आणि ह्याच धर्मापासून आपण थोडस लांब लांब जात चाललोय का. लोकांमध्ये माणूसकी राहिलीच नाही असं वाक्य बोलावं असे बरेचसे इन्सिडेंट्स आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळतात. घरातून बाहेर निघाल्यानंतर इप्सित स्थळी पोहोचेपर्यंत वेगवेगळ्या घटना घडामोडी होतात ज्यांमधल्या काही फार पॉझिटिव्ह असतात पण ज्या निगेटिव्ह असतात त्या प्रकर्षानं लक्षात राहून जातात. स्पेशली एखाद्याने आपल्याला माणुसकी दाखवलीच नाही, आपल्यासोबत एखादी घटना घडली आणि त्यामध्ये खरंच आपल्याला असं एक्सपेक्ट करत होतो आपण की समोरचा माणूस यावा माणुसकीच्या नात्यानं त्याने आपल्याशी बोलावं, पण तसं घडलं नाही बाबा. असं काही तुमच्यासोबत झालंय हा विषय आज घेण्यामागं एक महत्वपूर्ण कारण आहे. ते काय तुम्हाला थोडस वेळात सांगेल, पण तुमच्यासोबत असा काही माणुसकी दाखवली गेली नाही बाबा असा किस्सा घडला असेल तर 6601935 नंबर आहे, कॉल करून शेअर करा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.